धवलशुभ्र पेहरावातले मिलिंदजी वसंत ऋतूतल्या प्रसन्नतेने टवटवीत आणि ताजेपणाने बोलत होते. ॲक्शन रिॲक्शन म्हणजेच क्रिया प्रतिक्रिया यावरच आपलं वागणं बोलणं अवलंबून असतं. आपण वागतो ती क्रिया म्हणजे ॲक्शन म्हणून की प्रतिक्रिया की रिॲक्शन म्हणून हे आधी पाहायला शिका. साद पडसाद ध्वनी प्रतिध्वनीसारखंच हे आहे. कुठलीही क्रिया करण्याआधी विचार विवेकानं तपासून ती करणं आवश्यक आहे. खरंच त्याची सध्या गरज आहे का उगाचच सवयीप्रमाणे आपण ती करतोय याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली की तुम्हाला आढळून येईल बऱ्याचदा आपण अनावश्यक गोष्टी करत असतो. शक्यतो आपण क्रिया करू नये. प्रसंगानुसार प्रतिक्रियेला तुम्ही मोकळे आहात, परंतु तेही कुठपर्यंत? त्या त्या गोष्टीला समर्पक उत्तर देण्यापर्यंतच. नाहीतर प्रतिक्रियेची प्रतिक्रिया अशी एक साखळी निर्माण होऊन त्यात तुम्ही अकारण गुंतत जाल. अरे म्हटलं की कारे अशी ती न संपणारी अशी साखळी आहे. खरं तर आपण स्वतःहून काहीही कृती करायची नाही, म्हणजे प्रतिकृतीचीही गरज उरणार नाही. कळायला सोपी पण बोलायलाही अवघड अशी ही गोष्ट आहे. नो ॲक्शन नो रिॲक्शन. काहीही करायचं नाही म्हणजे काय? अन्याय सहन करायचा? पण लक्षात घ्या, तुमचं खरं असो की खोटं, तुम्ही ॲक्शन घेतलीत की त्याची रिॲक्शन ही होणारच. या रिॲक्शनवर तुमची ॲक्शन आणि पुन्हा रिॲक्शन म्हणजे ठोशास ठोसा अशी ठोशांची साखळीच मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढणारी. ती क्रिया प्रतिक्रिया कुठं खंडित करायची हे जर कळलं नाही तर फार मोठा गोंधळ उडेल, तुमची पंचाईत होणार आहे. जय विजय हार जीतचा मामला झाला म्हणजे अहंकार सुखावणार आणि कुणाचा तरी दुखावणार, आणि मग पुन्हा तेच तेच दळण कुठवर दळणार? तुम्हीच वाढवलेल्या कर्माचं. मी तुम्हाला सांगतोय 80% कर्म प्रारब्धानुसार आहे, परंतु 20% कर्म तुमच्या हातात आहे, अगदी फ्री व्हील सारखं. याचा वापर करा, योग्य तऱ्हेनं ते वापरा. सुविधा आहे, बोनस आहे, तुम्हाला तुमचं कर्म बॅलन्स करण्याचा चान्स आहे, तो घ्या ना. म्हणजेच सध्याचं कर्म तुम्ही शुद्ध भावाने करा. त्यात केवळ राग लोभादी भावना घातल्या तर कर्मभोग वाढणार आहे, मग तो पुन्हा केव्हा भोगणारा? प्रारब्ध कर्मानुसार भोग भोगा, ते भोगलेच पाहिजे. त्यातून कुणाचीही सुटका नाही, किंबहुना ते भोगण्यासाठीच इथे प्रत्येकजण जन्म आलाय. सद्य कर्मानुसार तो वाढवू नका, नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. क्रिया प्रतिक्रिया या तत्वाचा वापर आपण अशा प्रकारे करू शकतो. प्रेम करा, प्रत्येक गोष्टीवर प्रेम करा, अगदी शत्रू मित्र झाड पानं फुलं प्राणी नद्या नाले प्रत्येक गोष्टीवर. अवघ्या चराचरावर प्रेम करा, म्हणजे तिथून सगळीकडूनच प्रेमच बरसत येईल तुमच्याकडे. एखाद्या झाडाला कापतात तेव्हा महात्म्याच्या हृदयात वेदनेची कळ उठते. इतरांना कुणालाही त्रास झाला की यांना वेदना होतात, इतके ते सगळ्यांशी समरस समरूप झालेले असतात. ॲक्शन रिॲक्शनची एक छान गोष्ट आहे हाऊस ऑफ मिररची. एकदा एक भटका कुत्रा कसा कोण जाणले आरसे महालात शिरला. गावभर भटकून भटकून तसा तो चांगलाच कावलेला आणि शेणलेलाही होता. आरसे महालात तो शिरतो न शिरतो तोच त्याला अजून कितीतरी कुत्रे दिसू लागले, प्रतिबिंब रूपाने अर्थातच. तो एकदम भडकला, जोरजोरात भुंकू लागला. तो ते सारे कुत्रेही त्याच्यावर भुंकू लागले. तो त्याच्या अंगावर धावून गेला, अगदी दात ओत खात धावून गेला. तो तेही एकदम त्याच्या अंगावर तुटून पडू लागले. आता तो खूपच वैतागला, संत्रस्त होऊन दमून भागून थोडासा हरूनच म्हणाना तो तिथून निघून गेला. त्याचा त्रागा अजूनच वाढला, आराम राहिला बाजूला. थोड्या वेळानं दुसरा कुत्रा त्याच आरसे महालात आला, त्यालाही त्याच्यासारखे अनेक कुत्रे दिसले. तो थोडासा चमकला पण शांतपणानं त्यांना न्याहाळू लागला. तो ते सुद्धा त्याला पाहू लागले अगदी कुतूहलाने. याच्या चेहऱ्यावरचे जसजसे भाव झरझर बदलू लागले तसेच त्यांच्याही चेहऱ्यावरचे. यानं मस्तपैकी खुशीनं जीप साठली, शेपूट हलवली, तो ते सारेजण शेपटी हलवू लागले. छानच खेळ जमला म्हणाना. थोड्या वेळाने याने एक कोपरा गाठला, स्वतःभोवती गिरकी घेत सवयीप्रमाणे घुटमळत तिथे बसला तर इतर कुत्रेही तसेच शांत बसले. बघा, म्हणजे एकंदरीत काय, तर आपणा प्रत्येकाची कुठलीही कृती प्रतिकृतीद्वारे उमटत असते, अगदी प्रतिबिंबासारखी. म्हणूनच मी म्हणतो की कुठल्याही प्रतिक्रियेच्या मुळाशी नाममात्र का होईना, आपण स्वतःच असतो हे ब्रांजळपणाने स्वीकारा, म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला बदल करता येईल. इथल्या या जगातल्या आरसेमालात आपणाला आनंदाने जगता येईल, नाहीतर फुकट चिबणवण आहेच की. आपल्याला नको वाटणारे मोबाईलचे कॉल कसे आपण घेत नाही, किती रिंगटोन वाजल्या तरी. तसंच काही गोष्टींसाठी रिॲक्शन द्यायचीच नाही, कितीही त्रास झाला तरी द्यायचीच नाही.